चिंतिता सता असे मनासी येऊन पोहोचे नंद घरासी. कुडावरून शिरताच अंगणी तेथे मूर्छित नंद कामिनी. नवजातार्भक मृतवत जवळी बहुन कल्पना मनी उदेली. मूल दिसत हे उपजत मेले हिला परी काही न कळाले. असह्य वेणा होऊन मूर्छित झाली सी हे गमते येथ. हिचे जवळ मम बाळा ठेवून मृत शिशु घेऊन जावू. गुप्तताच उचिता या वेळी नंदा हे नच कळवू. जय हरिसुख कंदा आपलेच समजून मम बाळ वाढवी लकी तो स्नेहाळ. कंसाची ही समजूत करिता येईल मजसी परतून जाता. अशा विचारे अलटा पालट करून परतची धरली वाट. येता ती जस जसे प्रसंग तसे वागणे पडते भाग. प्रभाती सहोता अवसर लवतो स्वस्थानी ये वसुदेव. वदे देवकी ते घे शिशु हे नंदाचे गे मृतगे आहे. उब परी लागता गृहातील अर्भक सावध झाले. रुदन करी नाचवी पदा ते निरखी सभोवताले. जय हरि सुख कंदा बघुनी ताही पोर अशी ती वात्सल्यासी आली भरती. हृदयासी लावून येते रोषे वदली वसुदेवाती. अशी कशी तरी बुद्धी फिरली का नंदा का कन्या नंदाची अणली. वाचविण्यासी अपुला बाळ कसे जाहला हिजसी काळ. तुमच्यास्तव मित्र प्रेमाने दिधली कन्या निजनंदाने. थोरपणा हा शोभे त्यासी विचार होता हवा तुम्हासी. दुसऱ्याचे तोडोनी काळी जहृत पीडा का शांतविणे निज. जाणित असता धर्मा धर्मा यशास काला विला काळीमा. निष्ठुर कंसे वदता हिजका दुःख उणे मज होई. मातेच्या हृदयान जाणिले केली म्हणून कृती ही. जय हरि सुख कंदा सहा मुलांच्या हत्येहूनही दुःख अधिकची मज देईलही. उठा उठा जा परत पोचवा दुःखाग्नीतून मला वाचवा. दोष जरी दे वसुदेवासी परी नाला रागतयासी. दिसे कस्तुरी वरुणी काळी घृणा म्हणून का कुणास आली. तेजास्तव आवडे हिरकणी कठिणता नघे ध्यानी कोणी. स्वरमाला ऐकून सुख होय कोण बघे मुद्रेचा अभिनय. खळाळ सिंधूच्या लाटांचा मोत्यासाठी सह्यची साचा. बीजेच्या चंद्राची कोर असून वाकडी सुखवी अंतर. तसे उतावळ रागाखाली वत्सलता हृदयीची दिसली. स्निग्धवचाने वसुदेवे मग वृत्त निवेदन केले सांग. रडणे ऐकून कन्येचे तो रक्षक सावध झाले. कंसासी कळवाया काही त्वरा करोनी गेले. जय हरि सुख कंदा धावत तेथे आला कंस. पिंजारून वर उडती केस. ठेचा लागून रक्त निघाले भान परीना त्यासी उरले. उभ्या राहिल्या शिरा कपाळी धुंद लोचना चढली लाली. क्रौर्याचे मुद्रेवर नर्तन हृदय परी धडधडते आतून. दण दण पद आपटी भूवरी वरचे वर निज गदा सावरी. घट्ट धरियले ओठ आवळून श्वासाच्या वाफा नाकातून. मृत्यू सम देवकी समोरी येऊन निष्ठुर वाचा. म्हणे कुठे ते तुझे कारटे घेतो घोट गळ्याचा. जय हरि सुख कंदा येण्यासाठी माझ्या पुढती कृतांता सही नाही छाती. तेथ कथा काया पोराची सिंहासन मुख घुंगुरड्याची. अबलेवर ऐसे गुरकावत घेण्या बालक पसरी हात. तो तिज पदरा खाली झाकी मागे सरकुन वदे देवकी. दादा थांब असे मुलगी ही, ही काही तुझ घातक नाही. ठेव ये वढी तरी अमासी देईन हिजशी तव पुत्रासी. गरजे कंस तिला झिडकारित मीनच मुलगा मुलगी जाणित. गर्भ तुझा जाणतो ये वढे हि सुकुन घेते पोर बापुडे. स्त्री म्हणून करिताच उपेक्षा बहुधा झाली मागे शिक्षा. मीन तसा भोळा महिषासुर करी नरपूचा ठेचुनी आचुर. प्रयत्न संपादित यश न्यावे हिरावुनी दुर्दैवे. झंझावाते फल संभारा पाडू नष्ट करावे. जय हरि सुख कंदा तसे मूलते धरुनी हाती फिरवी गरगर डोक्या भवती. बघत शिळेवर जो अपटाया तोच निसटुनी गेली माया. उसळे तेजाचा वर झोत बाण जसा अग्नि क्रीडेत वदली प्रगटून देवी रुष्टा मला काय मारितोस दुष्टा तुझ बघणारा माझ्या आधी जन्माला जात्या शोधी घडा तुझा भरला पापाचा नाशना आता ठळावयाचा माझ्या सहतव जीव ज्योती समज आजची जात लया प्रति खाली उरले प्रेत जिवंत पडेल ते थोड्या दिवसात असे वदून ती गुप्त जाहरी घाव बसे कंसाला ताठा गेला दर्पही गेला विस्तव जणू विझलेला जय हरि सुख कंदा मेघ श्याम मुकुंदा जय हरि सुख कंदा क्रौर्य मगाचे झाले दुवळे देहावरती दैन्य पसरले व्याकुळ करीती अश्रू नयना स्वरातली लोपली गर्जना खाली घालून मात मान परतला साप जसा मुकता दंताला करी कसे तरी मार्ग क्रमण पंख छेदिता जेवी शेन संतापाने अंतकरण जळत सारखे होते आतून दुष्टांची दुष्टता कधीही मेल्या वाचून शमणे नाही निंद्य पाशवी साध्य खलांचे हृदय जणुकी कुंभ विषाचे साधन सोज्वल असेल केवी कशी सर्पगती सरळ असावी सभातये भरविली तातडी सोडविण्या मरणाची कोडी जमली क्रूर पशूंची सेना अघबक केशी द्विविध पूतना जनहित नाही ठाऊक कोणा गर्वे ताठर असती माना अन्या जवळी घेण्या आयुसे असेल काही हे न पटतसे सत्तेची बहुहाव जयासी असे सभासद राजसभेसी टिकू आपुले पद हो काही भले बुरे हा निषेध नाही सभेत मगते धवा त्वरित घेतला निर्णय नृपावरील वारण्या परम संकटाचे भय मुले चिरुनटा कणे सकल एक वर्षातली घरोघर फिरावया कुशल नेमणे मंडळी रक्षावे जनते प्रति नृपतीने स्वप्राणही वेचुनी आहे दंडकया परी परितया कोणी नाणी मनी कृत्ये घोर करावया न दसके स्वार्थे झुगारी नया त्याचे आज नसे उद्या फल परी लागेच भोगावया गोपाल कृष्ण महाराज की जय सत्यन्नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरः शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुः प्रधानं च वा योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं जानीमो गिरिशैतदेव भगवन्त्वन्न शरण्य प्रभुः मी इच्छितो हरिचरित्र रचावयासि घालावयागवसणी च जणू नभासि जे शक्य नाघडत ते आपुल्या प्रसादे माझ्या श्री वरद हस्त गुरु असूरे ओमकाराचा उदय जाहला हिरण्य गर्भा पुनजा वेळा मंगलता ती त्या समयाची आज येथ जणू धरिते प्राची सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद असावे वातावरण चरण परी श्री हरिसे जेथे उरेल केवी दुर्दिन तेथे अरुणोदय हो तसे मनोहर नभी प्रभा फाकली लालसर मेघ खंड रंगले त्यामुळे जणो गुलाले रंजित कमळे गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।